यार वीकेंड ऑलमोस्ट आ चुका है और इतनी सारी अच्छी अच्छी बातें आसपास चल रही है यार। मैचेस चल रहा है, शादियां हो रही है और इतने सारे मूवीज रिलीज हो रहे हैं। इस सब में से आप क्या चूज करोगे?
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ गई है एमएच 935 में। और मैंने आपसे अभी पूछा था तुमचा कल कशाकडे जास्त आहे, ऑफ कोर्स म्हणजे ज्यांची जिकडे आवड आहे ते चूज करतील। सो तुमची आवड काय नेमकी?
माझ्या मताने मॅडम आवडतील तर रेग्युलरली कोणी पाहत असेल, पण जसं एन्जॉय म्हणून मी आपण पाहतो की हॉबी म्हणून याच्याकडे पाहते खेळाकडे, पण जर एखादा लेसन म्हणून या परिस्थितीला जे अनुसरून जे लेसन सोडणारे जे मूवीज असतात ज्याच्यामुळे आपल्याला समस्या सोडवण्यासाठी मदत होईल किंवा आपल्या स्वभावाला अनुसरून आपल्या लाईफ मधल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी जर एखादं लेसन येणारा जे मूवी असेल ते पाहण्यासाठी मी खूप प्रयत्न मला आवडतो।
ओके, अवेंजर्स पाहिला की नाही?
अवेंजर्स नाही पाहिला मॅडम, मला रोबोटिक मूवी नाही आवडत।
ओके ओके, तुला हॉलिवूडचे मूवीज नाही आवडत?
नाही आवडत मला, वन डे वन फॅमिली आणि बॉलिवूड मूवीज
आवडतात। अच्छा अच्छा, मग या वीकेंडचा काय प्लॅन आहे तुझा?
काही नाही, रेग्युलरली आपला स्टडी वगैरे काम।
ओके ओके, थँक्यू योगेश, थँक्यू,
थँक्यू,
बाय बाय। योगेश तर या वीकेंडला आपला रेग्युलरच काहीतरी अभ्यास वगैरे करणार आहे, मूवीज वगैरे बघेल, तो त्याला हॉलिवूड नाही तर बॉलिवूड जास्त आवडतं। पण नेमकं तुम्ही काय सिलेक्ट कराल, म्हणजे T20 मॅचेस की फिल्म्स? अवेंजर्स अँड गेम रिलीज झाली आहे यार, पटकन मूवी बघून घ्या जे सगळे फॅन्स असतील, बाकीच्या सगळ्यांना मी फोर्स करणार नाही। तुम्ही काय सिलेक्ट कराल, T20 की छान छान रिलीज होणाऱ्या फिल्म्स? डायल करा 9607007935 आणि सांगा तुमची चॉईस काय आहे। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।